देव करी काय हो,
देव करी काय हो,
देव करी काय हो, अडला नारायण हरि गाढ़ वाच पाय हो,
अडला नारायण
त्यावर मेळल ते पोटाला खात माणसाची दुःख सारी पाठीवर घेत तरी त्याला म्हणत्या ती गाढवाची जात का हो,
तरी त्याला म्हणत्या ती गाढवाची जात,
ह्याच्यासाठी एक नाथ ही रडला धाय धाय हो,
रडला धाय धाय हो,
रडला धाय धाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो, कशी या दुनियेची रीत उफराटी, संकट लागत या सत्याच्या पहाटी, हरामी खात्या ती तूप अन रोटी, गरीबाच्या माथ्यावर शेणाची पाटी बोला,
गरीबाच्या माथ्यावर शेणाची पाटी,
निवडून गेल्यावर ती नेता जो तो पैसे खाय हो,
जो तो पैसे खाय हो,
जो तो पैसे खाय हो, अडला नारायण हरि गाढवाच पाय हो,
अडला नारायण
मेल झालं कलियुग जाग, माणूस लागलाया पैशाच्या महाग, दमडीच्या मालाला रुपाया लाग, काय म्हणावा यो कर्माचा भोग आपल्या,
काय म्हणावा यो कर्माचा भोग,
तर सोन्याच्या भावाना साखर इकली जाय हो,
साखर इकली जाय हो,
साखर इकली जाय हो, अडला नारायण हरि गाढवाच पाय हो,
अडला नारायण
दार गेल तरी वचनाला तारी, शिकून लोक झाली सुधारणा भारी, बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी पोर,
बापाला नेत्या ती कोर्टाच्या दारी,
हर्षाने सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो,
कायदा गाढव हाय हो,
कायदा गाढव हाय हो, अडला नारायण हरि गाढवाच पाय हो, विसरून जात बोका उंदराला भेटो, घुशीच्या बिळात वाघोबा राहतो, बायकोची कमाई नवरोबा खातो, देव तरी सार कस खपवून घेतो आता,
देव तरी सार कस खपवून घेतो,
अन पुरुषाच्या जागवरती बसली आता बाय हो,
बसली आता बाय हो,
बसली आता बाय हो, अडला नारायण हरि गाढवाच पाय हो,